हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शयोष सेमा वर्धन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजे धिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे तुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंसि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मेऽम्भश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई दिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। माझ्या अपार्टमेंट या वास्तूच्या आवरावर साधारण दर 3 महिन्यांनी होत असे। त्यावेळी 30-40 साधक जमत असत। त्याप्रमाणे एकदा आम्ही जमलो होतो। स्वामीजी आणि सरला मातोश्री आमच्या आवरावर झाल्यावर बघण्यास आले। 5-1 मिनिट आमच्याशी बोलून ते गेले। नंतर आम्हाला बटाटेवडे, चटणी, जिलबी असे काही खाण्यास दिले। आम्ही ध्यान मंदिरात हातपाय धुवून बसलो होतो। मी आणि राधिकाताई मागे भिंतीलागत बसलो होतो। मी सहज ध्यान मंदिराच्या दारातून स्वामीजींच्या घरात डोकावून पाहिले। स्वामीजी घराच्या दारात उभे होते। त्यांनी भगवी लुंगी परिधान केलेली होती। हातात काठी घेऊन ते उभे होते। समोर केंद्रातच बघत होते। मी पटकन ते राधिकाताईला सांगितलं। ती डोकावून स्वामीजींच्या घराच्या दाराकडे बघू लागले। ते दिसले आहेत यात आनंदात आम्ही होतो। त्यानंतर एकदा स्वामीजींना मी ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, हा म्हणजे स्वामीजींचे नुसते दर्शन, नुसता एखादा शब्द कानावर आला तर तुम्हाला आवडतो। स्वामीजींचे काही आहे म्हटले तर ते तुम्हाला आवडते। तर असंच स्वामीजींवरच प्रेम वाढवले तर आजूबाजूच्या सर्वांवरच प्रेम वाढत जाईल। हो, मी हसून म्हणाले। हे ऐकून स्वामीजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसला। दुपारी 12-12 दरम्यान एकदा मी केंद्रात गेले होते। 1-2 भगिनी स्वामीजींकडे घरात गेल्या। त्यांच्याबरोबर मीही गेले। खोलीत एक भगिनी आधीपासूनच तेथे बसलेली होती। ती स्वामीजींशी बोलत होती। आम्हाला आत येण्यासाठी स्वामीजींनी हाताने खूण केली। ती भगिनी स्वामीजींना सांगत होती, स्वामीजी मला ध्यानात खूप चांगलं वाटतं, ध्यान चांगलं होतं, सगळी तुमची कृपा आहे. स्वामीजी संतांच्या फोटोंच्या तसबिरीकडे बोट दाखवत नव्हते आणि म्हणाले, ही या सर्व संतांची कृपा आहे. ती बहिणी मध्येच म्हणाले, तुमची पण कृपा आहे. स्वामीजी सहज भावाने म्हणाले, रामकृष्ण परमहंस म्हणत नारद शुक हे स्टीमर बोट आहेत. एक काय अजून अनेक खोडकी त्या बोटीला बांधली तरी ती सर्व पैलपार होणारच. त्यांची ताकद निराळी. मी काय एक लहानसं होडक, माझं काय आहे मोठ. स्वामीजींचे अत्यंत विनम्र भावरूप पाहून आम्ही स्तिमित झालो. ती भगिनी म्हणाली, तुम्ही किती मोठे आहात शब्दात नाही सांगता येत, पण तुमच्या या होडीत आम्हाला जागा द्या. आम्ही सगळ्यात जणी एकदम म्हणालो, होय स्वामीजी, आम्हाला या होडक्यात राहू देत. स्वामीजी प्रसन्नतेने हसले आणि हरी हरी असे उच्चारत त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. एकदा साडेदहाच्या सुमारास मी स्वामीजींकडे गेले होते. स्वामीजी पूजा अर्चा नाश्ता सर्व काही उरकून पडले होते. आई खोलीतील काही आवरावर करत होत्या. मी खोलीत बसले होते. स्वामीजी मला म्हणाले, काय म्हणतात तुझे चुलत सासरे, बरे आहेत का? मी म्हणाले, पावसाळ्यात त्यांना थोडा दम्याचा त्रास होतो. स्वामीजी म्हणाले, हा होतो काही जणांना. क्षणभर थांबत ते मला म्हणाले, तुला एक सांगतो, तू जर यांना जिंकलीस ना तर जगातील कुठल्याही व्यक्तीला जिंकू शकशील. मी नुसती मान डोलावली. किती कठीण होत आहे. स्वामीजी पुढे बोलू लागले, कुठलीही गोष्ट सहन करण्याने आपण जास्त घडत जातो. मकरांची बायको आहे ना, तिचं नाव काय? मी म्हणाले, जयू, जयश्री. स्वामी म्हणाले, अजून तिचं नाव आहे ना दुसरं काहीतरी? मी म्हणाले, होय मधुरा. आम्ही मैत्रिणी तिला जयू म्हणतो, कधी मधुराही म्हणतो. स्वामी म्हणाले, हा ती पण किती लोकांचं करते आहे, सोसते आहे. त्या दोघांवर कार्याची जबाबदारीच आहे. मी म्हणाले, हो ती खूप सहनशील आहे. आम्ही नेहमी बघतो ती सर्वांसाठी खूप काही करत असते. स्वामीजी पुढे म्हणाले, सहनशीलता ही एक कलाच आहे. सहन कराव्या लागणाऱ्या व्यक्तीबाबत प्रसंगाबाबत आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकतो. बघ, तुझा नवरा चांगला, सासूबाई चांगल्या आहेत, पण बाकी कुटुंबियांमुळे तुला किती विचार करून वागावे लागते की नाही. सोसता सोसताच आपण मोठे होत असतो. जेवढा रस्ता खरतड तेवढे शहाणपण अधिक येते. सहनशीलता जशी संसारात आवश्यक तशी परमार्थातही आवश्यकच आहे. ध्यान करताना आपलं मन व्याप करत, शरीर त्रास देत, ध्यान अगदी सोडून द्यावं असं वाटू लागतं, पण आपण तसंच करत राहतो. अशीच चिकाटी आणि सहनशीलता अंगी बाळगावी लागते. मुख्य म्हणजे सहनशीलतेमुळे चित्त शुद्धी होत जाते, आपले पुण्य वाढते. काका रागवले की तू शांत राहतेस ना, त्यामुळे तुझंही मन शांत राहते. अशा प्रकारे दुसऱ्याला सहन करत राहिल्यामुळे आपल्या अंगी सद्गुणच येतात. संतांनी बघ किती सोसले समाजासाठी, ते किती व्यापताप काढत असतात, किती प्रकारच्या प्रकृतींना सहन करतात, ते सुद्धा कुठलीही तक्रार न करता. म्हणून सगळं जग त्यांच्यावर प्रेम करतं. मकरंदाची बायको म्हणूनच आवडते मला. त्यानंतर आम्ही स्वामीजींना नमस्कार करून तेथून बाहेर पडलो. एका सत्संगात एका साधकाने स्वामीजींना एक प्रश्न विचारला, स्वामीजी आपण नेहमी सांगता की परमार्थ आणि प्रपंच हे एकरूप होऊ शकतात, पण मला परमार्थ आणि प्रपंच हे परस्पर विरोधीच वाटतात. संसाराची एक तरा आणि परमार्थाची तरा दुसरीच असं जाणवत राहतं. त्यांचा मेळ कसा घालावा? आपण सांगता त्याचा अनुभव यावा असं खूप वाटतं, पण बरा हे अशक्य आहे असंही वाटतं. स्वामीजींनी हसत विचारलं, अरे बापरे, एवढा अवघड वाटत आहे का तुला हे? त्या साधकासकट सर्वजण हसू लागले. स्वामी उत्तरादाखल म्हणाले, संसार करताना देह मन बुद्धी हीच इन्स्ट्रुमेंट असतात ना, का अजून काही असतं? आणि परमार्थ करताना कशाची गरज असते? देह मन बुद्धीचीच. फरक इतकाच की प्रपंचात या तिघांचा उपयोग स्थूल पातळीवर होतो आणि परमार्थात मात्र यांचा सूक्ष्म स्तरावर उपयोग करावा लागतो. नेहमी असं लक्षात येतं की देह मन बुद्धी ही साधने ठीक नसती, नॉर्मल नसती, तर संसार नीट नाही होऊ शकत आणि परमार्थाचा तर प्रश्नच नाही. समर्थ म्हणतात ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. हे आधी आणि मग याचा अर्थ काय? प्रपंच नीट करण्याची क्षमता असेल तरच परमार्थ साध्य होऊ शकतो. समजा आपला देह धडधाकट आरोग्य संपन्न नसेल तर प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. देह शुद्ध निरोगी असावा यावर परमार्थाचा कटाक्षच आहे. जिभेने काय खावं बोलावं, कानांनी काय ऐकावं, डोळ्यांनी काय पाहावं, हा विवेक परमार्थाने जागृत होतो आणि याचाच संसाराला फायदा होतो. कानाने गीता ज्ञानेश्वरी बाजवड ऐकले नसतील तर कान दूषित होतात. मनाने या ग्रंथांचं मनाने चिंतन केलं नसेल तर मनाला वेगळता येते. आहार विहार कसा असावा यावर परमार्थ नियंत्रण ठेवत असतो. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःख असं गीता सांगते. आपली झोप जागणं खाणं पिणं बोलणं या सगळ्यांचा आपल्या मनबुद्धीवर परिणाम होत असतो. चाळीशीचं शरीर थकलं तर प्रपंच कसा होईल आणि परमार्थ तरी कसा होणार? देह निरामय मन निर्मळ आणि बुद्धी अग्र ही परमार्थाने होत जाते. ध्यान नामादी साधनांनी सर्व जीवन निर्मळ होतं, बुद्धी कुशाग्र होऊन जाते. अशा साधकाचा संसारही योग्यच होईल. संसार आणि परमार्थ हे दोन्ही प्रयत्नांच्याच अधीन आहेत. आपण त्यामुळे हे दोन्ही प्रयत्नांनीच साध्य होतात. सावधानता असेल तर परमार्थ आणि प्रपंच यशस्वी होऊ शकतात. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा असं समर्थ यासाठीच सांगतात. खरं सांगायचं म्हणजे प्रपंच सहज आहे आणि परमार्थ प्रयत्न साध्य आहे. परमार्थाची प्राप्ती तर प्रपंचही प्राप्ती झाली तर प्रपंचही उत्तमच होतो. म्हणून हे दोन्ही परस्पर विरोधी नाही तर परस्पर पूरकच आहेत. काय समजलास? त्या साधकाच्या चेहऱ्यावर स्वामीजींच्या या बोलण्याने समाधान तरळत होते. श्रीकृष्णार्पण.
आपणास जे कृष्णमूर्ती किंवा श्री रजनीश यांचे विचार अवगत आहेत असे मी मानतो. आणि मलाच विचारलंय कौसर खरं की नाही? अल्प प्रमाणात त्यांचे उपलब्ध साहित्य वाचनाचा एक महत् प्रयास मीही केला. समजले काहीच नाही. काही असं वाचायचं समजले काहीच नाही. कृष्णमूर्तींचा अभ्यास करणारा असं वाचेल की समजले काहीच नाही. साधा वाचक असं वाचेल की समजले काहीच नाही. पण त्यांनी क्षितिजा पलीकडे नेऊन ठेवले. तर काही समजलं नाही तर क्षितिजा पलीकडे कसे गेले व परत मागे वळून आलास जेथून तिथेच परत जाण्याचा दिशा फलक दाखवला. समोरून येणारा प्रत्येक पथिक वर काय झालं सांगू का, परवा जरा जास्त वर होता म्हणून मी खाली गेलो. समोरून येणारा प्रत्येक पथिक विरुद्ध दिशेनेच जात होता की काय, विचारणा करत होता हा रस्ता कुठे जातो. भगवान का दर्शन हुआ वगैरे वगैरे. खरं याच्यात काही प्रश्न फारसा नाहीये. फक्त मला जे कृष्णमूर्ती किंवा रजनीश यांचे विचार अवगत आहेत खरं की नाही हाच हाच प्रश्न असेल. जे कृष्णमूर्तींच वाङ्मय किंवा विचार वाचण्याचा प्रयत्न मी देखील केला त्यांच्या त्यांच्या प्रतिपादनाच मुख्य सूत्र समज येणं, समजून घेणं किंवा समज विकसित होणं हे अशा प्रकारचं आहे. टू अंडरस्टँड असा त्यांचा शब्द होता. जे कृष्णमूर्ती साधना मानत नाहीत तसंच गुरु ही संस्था ते मानत नाहीत, शिष्य देखील असणं त्यांना मान्य नाही. जसं गुरु मान्य नाही तसा त्यांना शिष्य देखील मान्य नाही. त्यांना प्रार्थना मान्य नाही. त्यांना गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषद हे तितकेसे मान्य नाहीत. कारण त्यांचं असं म्हणणं गीता गीतेच्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या ठिकाणी. गीता ज्या पातळीवरून सांगितली जाते ती पातळी आणि तुम्ही ज्या पातळीवरून ऐकता ती पातळी याच्यात इतका फरक आहे की कृष्णमूर्ती असं विचारत असत की व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज ज्ञानेश्वरी टू यू, व्हॉट इज उपनिषदा टू यू. तुम्ही जर आहात तिथंच राहणार असाल आणि उपनिषद आहेत त्या जागीच राहणार असतील तर उपनिषद वाचून तुमच्यात काय गुणात्मक फरक पडणार असं कृष्णमूर्ती विचारत असत. त्यांचा सगळा भर हा समजण्यावर होता. ते संत होते याच्यात काही शंका नाही. ते प्राप्त पुरुष होते याच्यात काही शंका नाही. त्यांनी जे सांगितलंय तेच उपनिषदांनी देखील सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, दासबोधामध्ये देखील ते दिसतं. पण ज्ञानेश्वरी गाथा किंवा दासबोध याच्यामध्ये ते श्रद्धेसहित दिसतं. श्रद्धा, भक्ती, प्रेम याचा सकट केलेला शुद्ध उपदेश असा दिसतो. तर कृष्णमूर्तींचा या कशाच्याही विरहित केवळ शुद्ध बुद्धीला आकलन होऊ शकेल अशा पद्धतीचा बोध कृष्णमूर्तींनी केला. असं असल्यामुळं त्यांचा मागोवा घेणं ही कठीण गोष्ट जाते. कृष्णमूर्तींचा फॉलोअर होणं, एकतर त्यांना फॉलोअर कोणी असणं हे मान्य नाही. कारण कोणी कोणाचा गुरु नाही आणि कोणी कोणाचा शिष्य नाही असं कृष्णमूर्ती म्हणत होते. कृष्णमूर्तींचं वाङ्मय जे आहे तर ते समजलं आपल्याला असं जे समजतात अशा आणि मग त्याच्यावर अधिक चर्चा करून अधिक आपलं अंडरस्टँडिंग वाढवू अशा पद्धतीचे उपक्रम चालतात अशा ठिकाणी मी दोनदा तीनदा गेलेलो होतो. तिथं खूप वितंडवाद चाललेला होता कारण माझ्या मताप्रमाणे कृष्णमूर्ती या विधानावर काय म्हणतात हे मी सांगणार, तर अमुक एका विधानावर माझ्या म्हणण्याप्रमाणे नाहीये तर अशा पद्धतीचं आहे असं दुसरा मांडणार, ते मी खोडून काढायचं, मग आणि कोणाचं आणि कोणी खोडून काढायचं अशी सगळी चर्चा चाललेली होती. स्वामीजी असं सांगत असत की कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांना मग सिडनीमध्ये असो, लंडनमध्ये असो, मुंबईमध्ये असो, न्यूयॉर्कमध्ये असो, त्यांच्या व्याख्यानांना हजर राहणारा आणि अत्यंत नियमितपणाने त्यांची व्याख्यानं ऐकणारा असा एक मनुष्य जवळपास 20 वर्षांनी कृष्णमूर्तींना विचारता झाला की कृष्णजी तुम्ही जिथं जिथं जाता तिथं मी तुम्हाला येऊन ऐकतो, पण तुम्ही काय तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे अजून मला समजलेलं नाही. कृष्णमूर्तींचं व्याख्यान जे ऐकणारे होते तर त्यांना एक प्रकारचा दिलासा होता. कृष्णमूर्ती असं सांगत होते की तुमच्या ठिकाणी जर समज निर्माण झाली नाही तर तुम्ही कोणाचेही आणि कितीही काय जरी शिष्य असलात तरी काही उपयोग होणार नाही असं कृष्णमूर्ती सांगत असत. त्याच्याऐवजी समज निर्माण होण्याला महत्व आहे असं असल्यामुळं ज्यांना कधीही कोणाचंही शिष्य व्हायचं नव्हतं अशी मंडळी कृष्णमूर्तींच्या भोवती जमा झाली. कृष्णमूर्तींना त्यांना सांगायचं नव्हतं तर जे शिष्य म्हणून आहेत त्यांना कृष्णमूर्तींना असं सांगायचं होतं की तुमच्या ठिकाणी समज निर्माण झाली पाहिजे. तुम्ही शिष्य आहात, जर समज निर्माण झाली नाही तर शिष्य असण्याचा कोणताही फायदा नाही. हे कृष्णमूर्तींना जे शिष्य आहेत त्यांना सांगायचं होतं, पण जे कधीच कोणाचे शिष्य होऊ शकत नाहीत असे श्रोते कृष्णमूर्तींना मिळाले. गडबड कुठं झाली तर ज्यांना कृष्णमूर्ती असं म्हणत असत की पायावर डोकं ठेवून काही होणार नाही, त्याच्याऐवजी गुरूंकडे जे ज्ञान आहे किंवा जी वस्तुतः वस्तुस्थिती आहे तर ती तुम्हाला समजल्यामुळे ज्ञान होणार आहे, पाया पडल्यामुळे ज्ञान होणार नाही हे पाया पडणाऱ्यांना कृष्णमूर्ती सांगू इच्छित होते. तर ज्यांना कधी कोणाचं पाया पडायचं नव्हतं असे त्यांचे श्रोते झाले. त्यांना बरं वाटलं की बरं आहे, म्हणजे कोणाच्याही पाया न पडता ज्ञान होऊ शकतं, कोणालाही गुरु न करता ज्ञान होऊ शकतं. असं असल्यामुळं नेहमीच जसा विरोधाभास सर्व ठिकाणी असतो, वक्ता बोलत असतो आणि श्रोता ऐकत असतो आणि वक्त्याच्या अपेक्षेच्या विपरीत श्रोते त्यांच्या समोर जमा जसे व्हावेत, तर तशा प्रकारे कृष्णमूर्तींच्या समोर झाला. कृष्णमूर्तींच्या समोर झालं तेच राजकीय पक्षांच्या समोर बऱ्याच वेळेला होत. उदाहरणार्थ एका पक्षाचा नेता जर इथं आला तर त्या पक्षाचे समर्थक गर्दी करतात आणि त्यांच्या समोर तो नेता भाषण करतो, ज्यांना पटलेलं आहे त्यांच्या समोरच तो भाषण करतो. आमच्या लहानपणी अटल बिहारी वाजपेयी इथे यायचे, एकदा दोनदा त्यांची व्याख्यान किंवा जाहीर सभा, तर ज्यांना वाजपेयी आवडतात असेच लोक वाजपेयींच्या समोर येऊन वाजपेयींचं भाषण ऐकायचं. प्रत्यक्षत वाजपेयी ज्यांना वाजपेयींच्या विचारधारेची माहिती नाही अशी मंडळी येऊन ऐकतील आणि ते आपलं विचार परिवर्तन करतील याच्याकरता खटाटोप करत. पण ज्यांना वाजपेयी आवडतच नाहीत किंवा त्यांचा विचारच आवडत नाही ते वाजपेयींच्या समोर येऊन बसतच नाहीत. ही जी अडचण राजकीय नेत्यांना राहते तीच कृष्णमूर्तींना राहील. असं असल्यामुळं राजकीय नेते देखील नेहमी प्रतिसादाबद्दल भरभरून बोलत असतात, पण प्रत्यक्षत ते ज्यांना आवडतात असेच लोक समोर येऊन बसलेले असतात आणि त्यांना ज्यांना ऍड्रेस करायचं असतं ते लोक पाठच फिरवतात. तसंच कृष्णमूर्तींचं झालं. कृष्णमूर्ती असं सांगत होते की श्रद्धा केवळ श्रद्धेनी होणार नाही, तुमच्या बुद्धीचे डोळे आणि शुद्ध तत्व पाहण्याची तुमची कला जर विकसित केली नाही तर नुसत्या श्रद्धेने काही होणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराजही ते सांगत होते, अंधळ्या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती, असंच ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात. त्या प्रकारे श्रद्धा देखील, ज्ञान जर नसेल, ज्ञानाचे डोळे नसतील तर श्रद्धा उपयोगी पडणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात. पण ज्ञानेश्वर महाराज श्रद्धा उडवत नाहीत, कृष्णमूर्ती श्रद्धा उडवतात. कृष्णमूर्ती इतकं पॉइंटेड सांगतात की त्यांना समोरचा म्लान वदनाने ऐकणारा आणि आपलं डोकं न चालवणारा असा जो शिष्यवर्ग आहे तर त्यांना हसडून कृष्णमूर्तींना परमार्थाकरता तयार करायचं होतं. त्याच्याऐवजी भलता श्रोतृवर्ग त्यांच्या समोर आला असा इलाइट क्लासचा की ज्यांना परमार्थ तसा करायचाच नव्हता पण आधार हवा होता परमार्थ न करण्यासाठी. प्रामाणिक शिष्यवर्गाला त्याच्या प्रामाणिकतेला धरून त्यांनी खरं सत्य शोधण्याची गरज आहे हे कृष्णमूर्ती सांगत होते. पण त्यांच्या समोर तसा प्रामाणिक शिष्यवर्ग आला नाही, कारण ते श्रद्धेवर कोरडे ओढत होते, ते व्यवस्थेवर कोरडे ओढत होते, टीका करत होते. असं असल्यामुळे त्यांच्या समोर तो श्रोतृवर्ग आला नाही. एकदा असं झालं की मुंबईत घडलेली गोष्ट कृष्णमूर्तींच्या समोर जो श्रोतृवर्ग होता, संबंध 7 दिवस 3 दिवस पूर्ण कच्च भरलेला हॉल आणि रिझर्व्ड खुर्च्या, मोठमोठी तिकीट, असे अशी मंडळी आलेली होती. लांबलचक गाड्यांमधून लोक कृष्णमूर्तींची व्याख्यान ऐकायला येत असत. तर पहिल्या 3 ज्या खुर्च्या होत्या, खुर्च्यांच्या रांगा होत्या, पहिल्या 3 रांगा, तर 40 का 50 खुर्च्यांची पहिली रांग, दुसरी आणि तिसरी अशा 150 रांगांना कृष्णमूर्ती म्हणाले की सगळी तिकीट रिझर्व आहेत, तिकीट सगळी गेलेली आहेत, 3 दिवस हा श्रोतृवर्ग इथे येणार आहे. तर इथे एक पेटी ठेवलेली असेल आणि पहिल्या 3 रांगांमध्ये खुर्च्यांचा जो श्रोतृ समुदाय, त्याच्यापैकी जे लोक बसतील, तर त्यांनी रोज 1 रुपया याप्रमाणे या दानपेटीमध्ये किंवा त्या पेटीमध्ये रक्कम टाकावी. जो कोणी पहिल्या 3 रांगांमध्ये 50 + 150 अशा खुर्च्यांवर जे कोणी बसतील, आणि हे आता सगळ्यांनी ऐकलेलं आहे कारण प्रवेश मर्यादित आहे, आता कोणी तुम्ही जरी आलात आणि पुढे बसलात तरी तुम्हाला कोणालाही हा नियम लागू आहे, असं कृष्णमूर्तींनी पहिल्या दिवशी निवेदन केलं. व्याख्यानाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी व्याख्यान संपल्यावर कृष्णमूर्तींनी अचानक ती पेटी उघडायला सांगितली. कृष्णमूर्ती असं म्हणाले की एका दिवसाचे 150 रुपये याच्याप्रमाणे 450 रुपये इथं येणं आवश्यक आहे. सगळे मला माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला आलेले आहेत, तर त्या पेट्या उघडल्या तर त्याच्यात 35 रुपये होते. सगळ्यांनी 1 रुपया टाकणं काही जड नव्हतं. कृष्णमूर्ती म्हणाले की म्हणून तुम्हाला परमार्थ जमत नाही. कृष्णमूर्तींचं बौद्धिक कसरत ऐकायला लोक आलेले होते पण 1 रुपया देखील टाकू शकले नाहीत. म्हणजे कृष्णमूर्ती जे म्हणतात तर ते तुम्ही फॉलो करू शकत नाही असं विधान कृष्णमूर्तींनी केलं. त्याच्यावर अनंतराव आठवलेंनी असे कोरडे ओढले की कोणी फॉलो करणं तुम्हाला अपेक्षितच नाहीये. तुम्हाला स्वतःला फॉलो करणं तरी तुम्हाला अपेक्षित आहे का? हे होणंच शक्य नाही. जो श्रोतुवर्ग तुम्ही जमवला तो परमार्थ करणारच नाहीये असे अनंतरावांनी तेव्हा कोरडे ओढलेले होते की हे शक्यच होणार नव्हतं. अशा प्रकारचा शिष्यवर्ग तुमच्या समोर नाहीच आहे. अशामुळं कृष्णमूर्तींचं अतिशय शुद्ध म्हणजे वेदांतामध्ये जी भाषा आहे त्या भाषेमध्ये असणार असं जे वक्तव्य होतं तर ते आम्हाला समजलंच नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काही कर्तव्य नाही अशा भावनेने त्यांचं श्रवण करणारा श्रोतृवर्ग राहिला. आणि जो देवळात जाणारा होता त्यांनी देवळात जाणं सोडून कृष्णमूर्तींचं म्हणणं ऐकलंच नाही. जो गुरूंकडे जात होता तर गुरूंकडे न जाता तुम्ही तुमची समज वाढवा हे कृष्णमूर्तींचं जे म्हणणं होतं खरं परमार्थियांकरता ते त्यांनी ऐकलंच नाही. ज्यांच्याकरता ते सांगत होते ते कृष्णमूर्तींचं ऐकायला गेलेच नाहीत. आणि ज्यांच्याकरता ते सांगतच नव्हते त्यांना कृष्णमूर्तींचा मोठा आधार वाटला. कारण त्यांचे जे मित्रमंडळी परमार्थ करणारे होते तर त्यांना ते सांगू शकत होते की आम्ही कृष्णमूर्तींना फॉलो करतो. अशा प्रकारची एक फॅलसी नकळत त्यांच्या श्रोतृ समुदायामध्ये त्यांचं जे सांगणं होतं ते अव्वल असताना अस्सल असताना श्रद्धा उडवल्यामुळं समाजाची श्रद्धावान वर्ग त्यांच्या समोर आला नाही असं झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील नुसतं धियाची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे ते प्रबुद्धा सोहोपे नव्हे असं सांगितलेलं आहे. आहे ऐसा देव वदवावी वाचा नाही ऐसा मनी आठवावा तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे. पण हे सांगणं आणि त्या ठिकाणी घेऊन जाणं हे ज्या क्रमाने आणि हळूहळू व्हायला पाहिजे ते न करता जर सरसगट सांगायला लागले तर हे आस्तिक आहेत की नास्तिक आहेत इथपासून प्रश्न निर्माण होतो. मूर्ती तुम्हाला कधीही बोध देऊ शकत नाही असं कृष्णमूर्ती म्हणत होते. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं जे समर्थ सांगत होते ते लोकांना जास्त जवळचे वाटले कृष्णमूर्तींकडं. तथाकथित परमार्थ करू इच्छिणारे गेलेच नाहीत आणि ज्यांना परमार्थ करायचा नव्हता त्यांना ते खूप आकर्षक वाटलं पण त्यांना ते करायचंच नव्हतं. त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग निर्माण होणारच नव्हतं. ते कृष्णमूर्तींचं ऐकायला जात होते आणि रात्री क्लब मध्ये जात होते अशा लोकांना कसं वर अंडरस्टँडिंग वाढणार शक्यच नव्हतं. त्यांना जाणून घ्यायचं होतं की कृष्णमूर्ती यांचे विचार आपल्याला अवगत आहेत असं मी मानतो खरं की नाही असं मला विचारलेलं आहे. तसंच रजनीश यांचे विचार अवगत आहेत असे मी मानतो असं म्हटलेलं आहे. एकदा असं झालं की आपल्या केंद्रात येणाऱ्या एका भगिनींनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि थोडा आवाज पाहिजे मला घरी बोलवलं आणि माझ्याकडे बरीच पुस्तकं आहेत तू अभ्यासाकरता माझ्याकडून पुस्तकं घे असं सांगितलं आणि ही गीतेची पुस्तकं ही अमुक पुस्तकं अशी दाखवली तर ती रजनीशांची पुस्तकं होती बर का. तर त्याच्यातली काही पुस्तकं हे तू जरूर वाच हे तू वाचलंच पाहिजेस हे तू वाचलंच पाहिजेस असं म्हणून साधारण 6-7 पुस्तकं मला दिली. मी ती माझ्या घरी घेऊन आलो अजून आहेत ती माझ्याकडे. आणि 2 दिवसांनी स्वामीजींनी मला मी मंगळवारी स्वामीजींकडे जायचो मी आणि मधुराताई दर 15 दिवसांनी तेव्हा स्वामीजी एकदम चिडून रजनीशांबद्दल बोलत होते असं माझ्या लक्षात आलं की सगळं आयुष्य त्याचं खराब झालं. अरे तुरे अशा भाषेत ते बोलत सगळं आयुष्य त्याचं खराब झालं लवकर गेला, तांत्रिक पद्धतीची उपासना केली, लोकांना नेमक्या ठिकाणी बरोबर चुकीचं सांगतात, जरी तर्क उत्तम असला तरी देखील ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी जिथं साधकोपयोगी वळण आहे तिथं थोडस समाजबाह्य विचाराचं देखील वळण कधी कधी देतात आणि स्वामीजींनी उदाहरणं सांगायला सुरुवात केली। तर मी स्वामीजींना असं विचारलं की तीन चार दिवसांपूर्वी त्या भगिनींनी मला ही पुस्तकं दिली म्हणून तर आपण मला हे विचारत नाही ना, असं मी स्वामीजींना विचारलं। त्यांनी मला ही पुस्तकं बोलवून दिली, मी त्यांच्याकडे कधी जात नाही, पण त्यांनी मला ही पुस्तकं तू ही अवश्य वाचली पाहिजेस म्हणून दिली, म्हणून मी आणली। अजून मी ती वाचली नाहीयेत, पण त्याकरता तर तुम्ही मला असं सांगत नाहीयात ना, असं मी स्वामीजींना विचारलं। तर स्वामीजी असं म्हणाले की त्यांनी केलेला जो अर्थ आहे आणि मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल असं बरंच विवरण आहे ते अतिशय चांगलं आहे असं स्वामीजी म्हणाले। पण ज्या गोष्टी साधकांनी सांभाळल्या पाहिजेत अशा गोष्टींच्या ठिकाणी नेमके रजनीश ट्विस्ट करतात आणि त्यांच्या समोर जो क्लास होता तो भारतीय संस्कृतीचा नसल्यामुळं समोरच्या श्रोत्यांना सांभाळण्यासाठी का होईना किंवा त्यांचे मुळातच विचार तसे असल्यामुळे का होईना किंचित नीतीबाह्य अशा गोष्टी ते सांगत असतात आणि त्यांनी उदाहरणं सांगितली। स्वामीजींना म्हणजे नेमकं अशा वेळेला या ठिकाणी आल्यावर काय सांगायला पाहिजे, जे उदाहरणार्थ प्रेम, तर प्रेमाबद्दल बोलत असताना ते अचानक वेगळ्या प्रेमाबद्दल बोलायला सुरुवात करतात आणि त्याच्या काही प्रक्रिया सांगून त्याच्यातून कसा असल आनंद मिळू शकतो हे सांगतात। तर अशा प्रकारे श्रोत्यांची किंवा वाचकांची दिशाभूल होऊ शकते असं स्वामीजी मला सांगत होते आणि ते त्यांनी तसे त्यांचे वेतेच पोंपाठ सांगितले आणि मला नेमकं कसं इथं यायला पाहिजे गीता उपनिषदाप्रमाणे आणि रजनीश कसे नेतात हे स्वामीजींनी मला सांगितलं। मी म्हंटल अजून मी हे काही वाचलेलं नाहीये, पण मग हे मी वाचायचं की नाही असं मी स्वामीजींना विचारलं। तर स्वामीजी म्हणाले की तारतम्यानी वाचता येत नाही अशी अडचण असते, जर तारतम्यानी वाचलं आणि गीता उपनिषदांचे दासबोध ज्ञानेश्वरीचे जे नैतिक आणि आचरणाकरता आवश्यक असे नियम हे शाश्वत लक्षात राहतील असे पक्के जर झाले तर थोडं बहुत वाचायला हरकत नाही म्हणाले, पण तरी म्हणाले मला नकोच असं म्हणाले। नंतर मी त्याच्यानंतर रजनीश त्यांनी म्हटले की त्यांचे विचार अवगत असतील आपल्याला, तर मला अवगत आहेत देखील, पण स्वामीजींनी जे सांगितलं की नेमकं कुठं ते दुसरीकडे घेऊन जातात ते माझ्या लक्षात येतं। अशी ही कृष्णमूर्तींची गोष्ट आणि अशी ही रजनीशांची गोष्ट। मला असं म्हणायचंय की हे बौद्धिक खाद्य जे रजनीशांच्या वाङ्मयातून मिळतं ते अप्रतिमच असतं। माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे कृष्णमूर्ती जशी कुठलीच साधना सांगत नाहीत कारण त्यांना साधना अमान्यच आहे, तसं रजनीश देखील कोणतीही एक साधना सांगतच नाहीत। त्यांचं वाचत जाणाऱ्याला त्यांचं सगळं पटत आणि करायचं काय हे कधीच कळत नाही, कोणत्याच एका मार्गाने घेऊन जाऊ इच्छित नाहीत। ते सुफी संतांबद्दल बोलत असतील तर असं वाटतं की हे अस्सल सुफीच आहेत, डॉक्टर आलुरकर त्यांच्याकडे यायचे। त्यांनी तशा प्रकारे तेव्हा संन्यासी घेतलेला होता रजनीशांकडे। कबीर जेव्हा बोलतील तेव्हा, श्रीकृष्ण बोलतील तेव्हा, अगदी श्रीकृष्णांचा अर्थ म्हणजे यांनीच सांगावेत, यांना ते कृष्णाने कानातच येऊन सांगितलेत जणू, अशा अथॉरिटीनी ते बोलतात आणि त्यांचं तर्क आणि तत्वज्ञान खूप पक्क आहे रजनीशांचं. फक्त नैतिक आणि नैष्ठिक आचरणाच्या ठिकाणी ते ट्विस्ट करतात समोरच्या श्रोतृवर्गाला वाईट वाटू नये म्हणून. समर्थ म्हणतात ना, शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे. तशा प्रकारे रजनीशांकडे पाहावं, कारण समोर बसलेल्या श्रोत्यांना वाईट वाटू नये म्हणून कोणत्याही आचरणाचं ते समर्थन करतील. कारण लोक येणं त्यांना हवं होतं, ते सांगत होते, ते एका परीने चांगलं सांगत होते, पण त्या चांगलं सांगण्यामध्ये या गोष्टीचं मिश्रण होतं, ही अडचण होती. तर स्वामीजी मला थोडेसे रागावले ते, आणि जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा त्यांच्या वस्तुस्थितीही लक्षात आली काय झालं असेल ते. पण त्या भगिनींचा प्रसंग सोडा, त्यामुळं मला रजनीशांचं वाङ्मय जे आहे तर ते मर्यादित वाचावं आणि त्याच्यातलं नेमकं काय ते वळवतात, कारण त्याची छाप एखाद्याला वक्त्यावर पडण्याची शक्यता असते किंवा विचारांवर पडण्याची शक्यता असते. आणि मनुष्य मात्र हा जात्याच स्वभावताच स्खलनशील आहे, माणसाचं मनच घसरणार आहे, माणसाची इंद्रिय देखील स्खलनशील आहेत, घसरणारी आहेत. असं असल्यामुळं त्याला जर तत्वज्ञानाचा मुलामा असेल आणि तो फार उत्तम भाषेत मांडला असेल तर मग स्वतःचं समर्थन करायला तर सर्वांना आवडतं. स्खलन होणं आणि त्याचं समर्थन करणं असं जीवन सुरू होण्याची शक्यता असते. असं असल्यामुळं रजनीशांचे विचार जसे अवगत आहेत थोडे बहुत, तसं स्वामीजींची त्याच्यावरची मतं अवगत आहेत मला. आणि त्याकरता काय दक्षता घ्यायला पाहिजे किंवा खबरदारी घ्यायला पाहिजे ही जर घेता आली नाही किंवा हे जर नीट कळत नसेल, म्हणून सुरुवातीला मी तर असं म्हणतो की स्थितप्रज्ञ दर्शन, ज्ञानेश्वर दर्शन, स्वामीजींचे जे ग्रंथ आहेत किंवा स्वरूपानंदांचे ग्रंथ आहेत किंवा अगदी दासबोध, याचे विचार अगदी पक्के पाहिजेत. इतके की कोणीही जरी काही सांगितलं तरी त्या विचारापासून हलत नाही अशी स्थिती पाहिजे. मग हे अवांतर वाचन फार वाचन नकोच. आणि त्यातही कृष्णमूर्तींचं वाचून काहीच करणार नाही. तुम्ही वाचायला घेतलं तर ते ठेवूनच द्याल, आणि ज्याला ते आवडेल तो साधना वगैरे न करता नुसता आर्ग्युमेंट करत बसेल. आणि रजनीशांत जो ज्याला आवडेल अशी व्यक्ती, त्याचं नेमकं काय आवडतं त्यांचं आणि काय भावतं, तो आचरणात काय उतरवतो हे त्याच्याही नकळत जर गडबड व्हायला सुरुवात झाली तर हा अशा रीतीने मिळालेला आणि सगळं जमून आलेलं या जन्मामध्ये मनुष्य जन्म मिळाला आहे, परमार्थाची आवड निर्माण झाली आहे, परमार्थ विचार ग्रहण करावा असा वाटतोय. ज्ञानेश्वरी दासबोधासारखे उपनिषदांसारखे ग्रंथ देखील हातात आलेले आहेत, श्रवण घडत आहे. आणि या सगळ्याला वेगळं वळण मिळालं तर या जन्मात आपल्याला ते परवडण्यासारखं नाही, म्हणून आपल्याला ते नको, सबब नको, अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सांगेन. एक अभंग आपण आता ऐकू, अक्षय्य. थोडा उभा राहा, नको गडबड करू, पायापट थोडा जागच्या जागी.
साहित्य मिले सब मन लागो यार फकीरे मन लागो यार फकीरे मन लागो यार फकीरे
मन लागो यार फकीरी में जो सुख पाऊ नाम जपन में सो सुख नाही अमीरी में। जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत मन लागो असं म्हणताय। याच्यासाठी गरीब व्हायला पाहिजे असं नाही, एक तरच मन लागेल आणि श्रीमंतीत काही सुख नाही म्हणून सगळ्या श्रीमंतीचा त्याग करून प्रथम गरीब व्हावं असा विधी नाही। तर कबीरांची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आपलं मन लागो असं कबीर म्हणतात। हे जर कबीर श्रीमंत असते तर मन लागो यार फकीरीने असं म्हणायच्या ऐवजी अमीरीने म्हटले असते। अमीरी असली तरी माझं मन लागो, जो सुख पाऊ नाम जपन मे सो सुख नाही अमीरीने असं म्हटले असते। अमेरीमध्ये सुख आणि गरिबीमध्ये सुख असं सुख नसून सुख आत्म्याच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी मन लागो असं कबीर। जैशी स्थिती आहे तैशा तरी आहे, त्यांची स्थिती तशी होती तर त्यांनी आपल्या मनाची तशी समजूत घालून ते आत्म्याकडे गेले, ते आत्मदर्शनाकडे गेले। एकदा हा अभंग आपल्या केंद्रात एका भगिनीने गायला तर स्वामीजी खूप चांगला गायला। स्वामीजी म्हणाले की मन लागो यार फकीरी में असंही म्हणतीये, हिच्या अंगावरची साडी 1000 रुपयाची आहे। तेव्हा बरं का, 1984 साली 85 साली गोष्ट, नुसती गाणी गायला काय होतं म्हणाले। हिच्या अंगावरची साडी 1000 रुपयाची आहे। आणि मग स्वामीजी म्हणाले की गरिबी आणि श्रीमंती कशीही स्थिती असली तरी मन लागो असं त्यांना म्हणायचं कर। ओंकार कशास्तव उच्चारायचा, ओंकार कसा उच्चारायचा, लघु उच्चार आहे की दीर्घ आहे, श्वासावर उच्चार घ्यायचा की मनात तोंड उघडे ठेवून की बंद करून, उच्च स्वराने की खर्ज स्वरात, की आणखीन कोणती पद्धत आहे, ओंकार उच्चाराचा प्रभाव पडतो का वगैरे वगैरे असे प्रश्न आहेत। ओंकार उच्चारायची पद्धत ज्ञानेश्वर महाराजांनी जी सांगितली आहे ती प्रथम ईश्वर ध्यानात ध्यान करून गोचर करावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ध्यानाने ईश्वर गोचर करावा म्हणजे ओंकार म्हणण्याच्या आधी आपण शांत बसावं, आपलं मन या चिदाकाशामध्ये लीन होत आहे अशी भावना करावी, मन लीन होतं। मन शून्य झालं हे समजणारा जो आहे तो मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा अशी भावना करावी, अशा रीतीने ईश्वर गोचर करावा आणि मग तो उच्चारात आणावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उच्चार नंतर करावा. त्यामुळं ओंकाराची जी साधन आहे त्या साधनेमध्ये प्रत्येक वेळेला ईश्वर गोचर करावा, त्याला चिदाकाशात थोडासा अनुभवावा आणि मग तो उच्चारात आणावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 17व्या अध्यायात ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग जेव्हा त्यांनी सांगितला तेव्हा ते म्हणतात की तो प्रथम ध्याने करीती गोचरू आणि मग उच्चार करून तो व्यक्तीशी आणावा. उच्चार करत असताना उच्चाराचे मात्र अनेक अनेक प्रकार आहेत. आपला आपल्याला ऐकू येईल इतपत आपण उच्चार करू शकतो. जसं आता मी माझा मला ऐकू येईल म्हटलं तरी तुम्हाला ऐकू येणार आहे. प्रथम मी शांत बसणं अपेक्षित आहे. माझं मन आणि प्राण चिदाकाशामध्ये लीन करणं अपेक्षित आहे. संकल्प करावा, युक्तीने ते लीन होतात. जो ध्यानाला बसतो त्याचे होतात. आपण सच्चिदानंद परमात्मा अशा प्रकारच्या बोधावर यावं आणि आपला आपल्याला ऐकू येईल असा. परत थोडा वेळ थांबून तो चिदाकाशात ईश्वर गोचर करावा. आपण सच्चिदानंद अशी भावना निर्माण व्हावी आणि मग उच्चार. परत चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता. परमात्म्याशी एकरूपता चिदाकाशात. अशा प्रकारे ही साधना आपण करू शकतो. तो लघु आहे की दीर्घ आहे, त्याचा उच्चार कसा करायचा, भावनेला खूप महत्व आहे. तशा प्रकारची भावना करून ईश्वर तत्वाशी आपण एकरूप व्हावं आणि मग उच्चार करावा. मग उच्चाराची स्पष्टता, उच्चाराचं शास्त्र या देखील गोष्टी परिणामकारक आहेत, पण त्याचं अवास्तव स्तोम नको. त्यांनी काही साधणार नाही. खूप शास्त्र शुद्ध उच्चार करता येतो पण भावना करत नाही, त्याला काही उपयोग नाही, त्याने काही होणार नाही. तरी देखील उच्चार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये अ उ आणि म हे स्वतंत्र न दाखवता एकदम ओम म्हणण्याची प्रथा आहे. जसं ओ तसं अजून एक पद्धत आहे अ उ आणि म हे सारख्या प्रमाणात उच्चारायचे, म्हणजे अशा प्रकारे. तेव्हा एकदम ओम असं होणार नाही तर असं होईल. जेवढा उच्चार अचा तेवढा उंचा तितकाच वेळ मचा, अशी एक पद्धत आहे. अजून एक अशी पद्धत आहे की अ आणि उ याचा उच्चार जो करू त्याच्यापेक्षा महत्वाचा उच्चार कमी करणं. अ आणि उ सारख्या प्रमाणात दीर्घ आणि म कमी वेळ. दुसऱ्याही पद्धतीने अ कमी वेळ, उ आणि म दीर्घ. अशा प्रकारे दोन दीर्घ आणि एक कमी, अ दीर्घ उ थोडा आणि म दीर्घ असंही आपण करू शकतो. अशी एक उच्चाराची पद्धत आहे. जस आणि जर या स्पष्टता राखून आणि शास्त्रशुद्ध उच्चारासकट केलं तर परिणाम जास्त होतो असं म्हणतात. आणि भावना राखणं महत्वाचं आणि मग उच्चाराकडे लक्ष द्यावं. मला असं वाटतं की हा प्रश्न आणि याच्यात अनेक उपप्रश्न आहेत, पुढच्या वेळेला मी परत घेईन. कारण याच्यात सूर ताल आणि लय हा लयाचा भाग देखील एक विचारलेला आहे. थोडा वेळ होता म्हणून मी नुसतं उच्चाराची पद्धत सांगू असं ठरवलं. या अशा या ज्या साधना आहेत या अतिशय शास्त्रीय साधना आहेत आणि आपल्या मूळ साधना ज्या आहेत सोहम जप, सोहम ध्यान हे झाल्यानंतर उर्वरित वेळामध्ये अशा शास्त्रीय साधना जरूर जर वेळ मिळाला तर कराव्यात. पुन्हा पुढच्या वेळेला हा प्रश्न मी घेणार आहे. हरिओम तत्सत. बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि. मला आपल्या लाईक दुःखद बातमी सांगायची की आपल्या केंद्रामध्ये अतिशय नियमितपणाने येणारे किसनराव रांजणे आर के शेठ आणि दर गुरुवारी आपल्या सत्संगाला येणारा त्यांचा मुलगा श्याम, त्या श्यामचा काल मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये तो जाग्यावरच गेला. मला जे समजलं त्याप्रमाणे दोन कार एकमेकांवर अपटल्या रस्त्यात जाताना, कार ऍक्सिडेंट झाला, तो मागून येत होता आणि ऍक्सिडेंट झाल्यावर त्या कार होत्या त्या धडक बसल्यावर रस्त्यावर आडव्या झाल्या आणि अचानक ते घडल्यामुळं हा त्या कारवर अपटला आणि बाजूच्या खोल गटार होतं तिथं तो पडला. रात्रीची वेळ होती 9:15, त्यामुळं सगळ्यांचं लक्ष प्रथम कार ऍक्सिडेंटकडे गेलं, मग एक मोटरसायकल ही पडली आहे तर ही कोण व्यक्ती म्हणून शोध घेतला तर श्याम खाली पडलेला होता. पण तो बहुतेक तिथंच जाग्यावरच खूप रक्तस्राव झाला गेला किंवा नेताना गेला असेल तो. मी काल रात्री त्यांच्याकडे जाऊन आलो हे समजल्यावर. हे सगळं कुटुंब हा श्याम तिशीचा असेल, त्याची बायको 26-27 वर्षाची असेल, 3 वर्षाचा मुलगा त्याला आणि त्या सगळ्या आरके वहिनी आणि त्यांच्या सगळ्या सुना अशा येऊन बसत असत इथं. आपण एक ज्यांना शक्य त्यांनी आरकेंना फोन करायला हरकत नाही, आज आता त्याला त्यांच्या गावी अंत्यसंस्कार त्याचे होतील त्याकरता नेलेला आहे, सवडीने दुपारी किंवा काय असं फोन करा, भेटून ज्यांना यायचं असेल त्यांनी देखील भेटून यायला हरकत नाही. अतिशय परोपकारी आणि भक्तिमान हृदयाचे असे सगळे कुटुंबीय आहेत, अतिशय चांगले. पण अशा प्रकारचा हा काळानीच घातला म्हणायचा. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू, त्याच्या कल्याणाची इच्छा करू. हरी